नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त कराड इथल्या प्रीतिसंगमावरील समाधीस्थळावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यावेळी उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिलेल्या आदर्श विचारांवरच राज्य शासन काम करत असून त्यांच्या विचारांच्या माध्यमातूनच सर्वसामान्यांना न्याय देत असल्याचं पवार यावेळी म्हणाले. शासनाच्या सर्व विभागांची माहिती जनतेला एकाच संकेतस्थळावर मिळावी यासाठी सीएम डॅशबोर्ड म्हणजेच स्वॅस प्रणाली विकसित करण्यात येत आहे. शासनाच्या धोरणात्मक योजना, त्यांची प्रगती, अद्ययावत माहिती, थेट आर्थिक लाभ देणाऱ्या योजना, विभागनिय माहिती यामध्ये असावी आणि यासाठी इतर कोणत्याही संकेतस्थळावर जाण्याची गरज भासू नये या उद्देशानं ही प्रणाली विकसित करण्यात येत आहे. यामध्ये 34 विभागांच्या संकेतस्थळाच्या सेवांबरोबरच न्यायालय, रेरा तसंच कायदा आणि सुव्यवस्था या सेवांचाही या प्रणालीत समावेश करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातल्या बैठकीत दिले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात काल लोकसभेत अर्थसंकल्पातल्या दुसऱ्या टप्प्यातल्या पुरवणी मागण्या, मणिपूर अर्थसंकल्प 2025-26 आणि मणिपूर 2024-25 साठी पुरवणी मागण्यांना मंजुरी देण्यात आली. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मणिपूरसाठी आकस्मिक निधी स्थापन करण्यासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद जाहीर केली. देशातून होणारी संरक्षण क्षेत्राची निर्यात 2013-14 तुलनेत 2023-24 30 पटीनं वाढली असल्याचं सीतारामन यांनी यावेळी सांगितलं. भारत सध्या 85 देशांमध्ये संरक्षण उत्पादनं आणि उपकरणं निर्यात करत आहे आणि 100 कंपन्यांच्या विकासात वाटा आहे असंही त्यांनी सांगितलं. त्यानंतर सभागृहात विनियोजन विधेयक 2025, विनियोजन विधेयक क्रमांक 2-2025, मणिपूर विनियोजन विधेयक 2025 मंजूर करण्यात आले. लोकसभेत काल स्थलांतर आणि परदेशी नागरिकांशी संबंधित विधेयक सादर करण्यात आलं. केंद्र सरकारनं अवामी अॅक्शन कमिटी आणि जम्मू काश्मीर इत्तेहादुल मुस्लिमीन या दोन दहशतवादी संघटनांवर बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याअंतर्गत बंदी घातली आहे. गृह मंत्रालयानं या संदर्भातली अधिसूचना जारी केली. या दोन्ही संघटना देशाच्या अखंडता, सार्वभौमत्व आणि सुरक्षेला बाधा आणणाऱ्या बेकायदेशीर कारवायांमध्ये गुंतलेल्या असल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयानं म्हटलं आहे. खादी कारागिरांचं वेतन येत्या 1 एप्रिलपासून 20% वाढवण्याची घोषणा खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी केली. गेल्या 11 वर्षांमध्ये सरकारनं खादी कारागिरांचं वेतन 275% वाढवलं असल्याचं त्यांनी सांगितलं. देशातली निवडणूक प्रक्रिया मजबूत करण्याच्या दृष्टीनं केंद्रीय निवडणूक आयोगानं सर्व राजकीय पक्षांकडून सूचना मागवल्या आहेत. मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे आरोप विरोधी पक्षांकडून होत असल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं हा पुढाकार घेतला आहे. निवडणूक प्रक्रियेत काही अडचणी असल्यास येत्या 30 एप्रिलपर्यंत कळवाव्यात असं पत्र मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सर्व राजकीय पक्षांना लिहिलं आहे. पुणे जिल्ह्यात आगामी 5 वर्षात अधिकाधिक क्षेत्र केळी पिकाखाली आणण्यासाठी समूह पद्धतीनं विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी कृषी विभागासह सर्व संबंधित विभागांनी एकत्रित प्रयत्न करावेत असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी काल या संदर्भातल्या बैठकीत दिले. अत्याधुनिक तंत्रज्ञान, पाण्याचा कार्यक्षम वापर याचबरोबर शीत साखळी अंतर्गत साठवण गृहे उभारणी आणि बाजार जोडणीसाठी पणन मंडळ अशा विविध बाबींचा विचार करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यात 1 ते 31 मार्च दरम्यान राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत विशेष आरोग्य तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेत नवजात बालक ते 18 वर्ष वयोगटातल्या मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. धाराशिव जिल्ह्यात देखील ही मोहीम राबवण्यात येत आहे. चंद्रपूर शहरात महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत क्षयरोग निर्मूलन मोहिमेअंतर्गत 634 आरोग्य शिबिरं घेण्यात आली. यामध्ये 1,23,258 नागरिकांची तपासणी करण्यात आली असून 60 नागरिक क्षयरोगग्रस्त आढळून आले आहेत. जनावरांना बेशुद्धीचं इंजेक्शन देऊन चोरी करण्याची घटना काल परभणीच्या पूर्णा तालुक्यातल्या कातनेश्वर इथं उघडकीस आली. लक्झरी कारमधून जनावरांची चोरी करतानाचं दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं. ज्या गायी, म्हशी आणि वासरांना बेशुद्ध करून चोरी करता आलं नाही अशा गायींवर उपचार सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.